चीनीमंडी.com पॉडकास्ट।
टीव्हीएस मोटर कंपनीने चालू केली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल। चेन्नई स्थित टीव्हीएस मोटर कंपनीने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सुरू केली असून सरकार पर्यायी इंधन, प्रदूषण आणि आयात बिल कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रचार करीत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील काही ऊस उत्पादक राज्यांमध्ये ही प्रणाली प्रक्षेपित केली जाईल। काही राज्यांमध्ये साखर कारखान्यांसह टाय अपचाही समावेश आहे। जैव इथेनॉल बायोमासमधून तयार होते, ज्यामध्ये साखर आधारित घटक साखर बीट आणि गोड ज्वारी असतात। 2018 सरकारने बायोफ्युएल्सवर आणलेले राष्ट्रीय धोरण म्हणजेच 2030 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याबाबत सरकार प्रयत्नशील असणार आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रसाद म्हणाले की 2012-13 0.67% इथेनॉलच्या तुलनेत भारत सध्या 6.2% इथेनॉल निर्मितीपर्यंत पोहोचला आहे। शेतीतील अवशेषाचे इथेनॉलमध्ये रूपांतरित करून पिकाला लागणारी आग कमी करण्यात मदत करेल। ब्राझीलनंतर भारत जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक देश आहे। 2019 भारताचे साखर उत्पादन 28.2 टन एवढे आहे।